नमस्कार, श्री व्यंकटेश मल्टी स्टेट मधील आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरणे आवश्यक आहे। कर्ज परतफेड नियमित न केल्याने आपला क्रेडिट स्कोर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळण्यास अडचण तयार होऊ शकते। तसेच कर्ज वसुली करिता कर्जदारासह कर्जदार जामीनदार यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते। तरी आपले कर्ज नियमित भरून संस्थेस सहकार्य करावे। अधिक माहिती करिता श्री व्यंकटेश मल्टी स्टेटच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करावा। धन्यवाद।